ಶ್ರೀ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಸದ್ಗುರು ಸಾಯಿನಾಥ್ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಅಥ ಶ್ರೀ ಸಾಯಿ ಸಚ್ಚರಿತ ಅಧ್ಯಾಯ ವಿಸಾವಾ. ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಯ ನಮಃ. ಶ್ರೀ ಸರಸ್ವತ್ಯೈ ನಮಃ. ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಶ್ರೀ ಕುಲದೇವತಾಯೈ ನಮಃ. ಶ್ರೀ ಸೀತಾರಾಮಚಂದ್ರಾಭ್ಯಾಂ ನಮಃ. ಶ್ರೀ ಸದ್ಗುರು ಸಾಯಿನಾಥಾಯ ನಮಃ. ಪ್ರಸಾದವಾಕ್ಯ ಮುಕ್ತಾಕರ ಅನನ್ಯ ಭಕ್ತಮರಾಳ ನಿಕರ ಚರಣಿ ಹಾರಾ ತುಜ ಪಾಶಿ ಸದಾಶ್ರಯ ಮಹಾ ಉದಾರ ಘಾಲೂನಿ ಪ್ರಸಾದ ಮುಕ್ತ ಸಾರ ದೇವುನಿ ನಿಜ ವಿಶ್ರಾಂತಿ ಆಸರ ಏರ ಝಾರ ನಿಕಟವರ್ತಿ ಭವಭ್ರಮ ದವಡಿ ಅವಿಶ್ರಮ ಸಹವಾಸೆ ಸಾಯಿ ಮೂಳ ನಿರಾಕಾರ ಭಕ್ತ ಕಾಜಾಲಾಗಿ ಸಾಕಾರ ಕರುಣಿ ಮಾಯಾ ನಟಿ ಸಾ ಸ್ವೀಕಾರ ಖೇಳಲಾ ಸಾಚಾರ ನಟ ಜೈಸಾ ಐಸಿಯಾ ಲಕ್ಷಲಾಭೂನಿ ಪಾಹುಯಾ ಮಾಧ್ಯಾನ್ಹಿ ಆರತಿ ಪಾಠಿ ಯೇವುನಿ ಮಶಿದಿ ಚಾಕಾಠಿ ಮಹಾರಾಜ ಅತಿ ಕೃಪಾದೃಷ್ಟಿ ಉದಿವಾಟಿತ ಭಕ್ತಾಂಸ ಭಕ್ತಹಿ ಪ್ರೇಮಳ ಉಠಾ ಉಠಿ ಘಾಲಿತ ಸಮಚರಣಿ ಉಭ್ಯಾನೆ ಮುಖ ನ್ಯಾಹಾಳಿತಾ ದೃಷ್ಟಿ ಭೋಗಿತ ಪೃಷ್ಟಿ ಉದೀಚಿ ಬಾಬಾಹಿ ಭರ ಭರೋನಿ ಮುಷ್ಟಿ ಘಾಲಿತ ಭಕ್ತಾಂಚ ಕರ ಸಂಪುಟಿ ಅಂಗುಷ್ಠೆ ಲಾವಿತ ತಯಾಂಚ ಲಲಾಟಿ ಪ್ರೇಮ ಕೋಟಿ ಅನಿವಾರ ಜಾ ಭಾವೂ ಜಾ ಜೇವಾಮಯಾಸ ಜಾ ಅಣ್ಣಾ ಜಾ ತೂ ಖಾ ಸುಗ್ರಾಸ ಜಾ ಅವಘೆ ಜಾ ನಿಜ ಸ್ಥಾನಾಸ ಪ್ರತ್ಯೇಕಾಸ ವದತ್ತೆ ಆತಾ ಜರಿತೆ ಪಾಹುನ ಮಿಳೆ ಪರೀತೆ ಸರ್ವಗತ ಸೋಹಳೆ ಶಿರ್ಡೀಸ ತ್ಯಾ ತ್ಯಾ ಸ್ಥಾನೀ ತ್ಯಾ ತ್ಯಾ ವೇಳೆ ದೃಢ ಧ್ಯಾನ ಬಳೆ ದಿಸತಾತ ಅಸೋಯಿಸೆ ಕರುಣಿ ಧ್ಯಾನ ಅಂಗುಷ್ಠಾ ಪಾಸುನಿ ಮುಖಾವಲೋಕನ ಪ್ರೇಮೆ ಘಾಲೂನಿ ಲೋಟಾಂಗಣ ಕಥಾನುಸಂಧಾನ ಸಾಲವು ಗತಾಧ್ಯಾಯ ಕಥಿಲೇವೋತೆ ಶ್ರೋತಯಾ ಪ್ರತಿ ಕಿ ಬಾಬಾ ಹಿ ಮೋಲ್ ಕರಿಣಿ ಹಾತಿ ಅರ್ಥ ಶ್ರುತಿ ಸಾ ಉಕಲ ವಿಲಾ ಈಶಾವಾಸ್ಯ ಭಾವಾರ್ಥ ಬೋಧಿನಿ ಆರಂಭಿಲಿ ಹೋತಿ ಗಣುದಾಸಾನ್ನಿ ಆಶಂಕಾ ಉಪಜತಾ ಸದ್ಗುರು ಚರಣಿ ಘಾತಲಿ ನೇವುನಿ बाबातही बदले जे वचन, तुझ्या या शंकेचे निवारण करील काकांच्या घरची मोल करीन, जाशील परतोन ते समयी, तेच की सांप्रत कथानुसंधान, आता येथून चालवू आपण, श्रोती होई जे दत्तावधान, होईल श्रवण अविकळ, संस्कृत भाषान भिज्ञार्थ, ईशावास्योपनिषदर्थ, ओवी द्वारा पद पदार्थ संकलितार्थ विवरावा, ऐसी आस्था धरो निमनी, ईशावास्य भावार्थ बोधिनी, प्राकृत भाषा सुगम साधनी, गणुदासानी आरंभिली, गूढार्थ प्रचुर हे उपनिषद, भाषांतर झाले पद प्रपद, विना अंतर्गत रहस्य बोध होईना आनंद मनाते, चहु वेदांचे जे सार, तेच उपनिषदांचे भांडार, हरि गुरु कृपा नसली आवर, अति दुस्तर गाठावया, म्हणेल कोणी मी सज्ञान, आपुल्या मते करो नियत्न, करीन उपनिषदांचे आकलन, प्रतिपादन यथार्थ, तरी ते कल्पांतीहीन घडे, हे तो गुरु कृपा नसता साकडे, गुप्त प्रमेय हाती न चढे, मार्गी अवघडे पदोपदी, तेच जो गुरुपदी जडे, तया नाही अणुमात्र साकडे, तयाची या दृष्टी पुढे, आपे आप उघडे गूढार्थ, आत्मज्ञानाचे हे शास्त्र, जन्म मरणोच्छेद कशस्त्र, जे निर्भिमान निसंग मात्र, तेच सत्पात्र विवेचना, ऐसियांची कास धरिता, क्षणात उपजे अर्थ बोधकता, बुद्धीची जाई प्रतिबद्धकता, होय विशदता गूढार्थी, ईशावास्य प्राकृती आणिता, दासगणूंची हेच अवस्था, परिसाईनाथे कृपा करिता, तद्दुर्गमता विराली, गीर्वाण भाषेचे अल्पज्ञान, तत्रापि आचार्य विद्यारण्य, वंदुनी साई बाबांचे चरण, ओवी लेखन आदरिले, गणुदास वाणी दुग्धधारा, प्रसाद साईचा तयात शर्करा, तेथील माधुर्य परंपरा, क्षणिक आदराजी श्रोते, असो हे बोधिनी दिग्दर्शन, हृद्गतार्थ करा मूलावलोकन, या मत्कथेचे अनुसंधान, आहे की आन अवधारा, निज भक्त करिता ग्रंथावलोकन, आढळे जधी दुर्बोध वचन, महाराज करिती समाधान, बोलल्या वीण कैसे पा, हासया कथे साहेत श्रोतया वावा तात्पर्ये,
काका ते भाऊ साहेब दीक्षित बाबा तया सी तैसे च
रखेरी जिव्हारी गणदासांचा दीर्घ आलापयुक्त ते गान जयात मंजुळ पद बंधन परिसोनी तल्लीन झाले मन लक्ष देऊनी ऐकती खळबळ प्रसन्न झाले अभ्यंतरी म्हणती ही आहे कोणाची पोर गातसे गंभीर आणि सुस्वर ईशावास्याचे ते कोडे थोर उकलिले पारकी इने असो आशित होती बासने शोधांती कळली नवल परी होता तेव्हा दीक्षितांचे घरी नाम्या गडी तयांचे चाकरी बहीण ही पोरी तयाची हीच ती काकांची मोल करीण गीते बैसले होते देव पूजेस काकांचे येथे देव घरास तदाया गीतास परिसिले असो ते जैसे असेल तैसे तात्पर्यार्थ एकची असे महाराज निज भक्ता शिकविती कैसे अनेक मिसे अवलोका ठाईच बैसोनी मजला पुसा उगीच कारानो माळ दिवसा पुरवितो मी तुमचा दिवसा एवढा भरवसा राखावा असे मी भरलो सर्वां ठाई मजवीण रिता ही कसाही प्रकटे पाही भावा पाई भक्तांचा असो ती आठा वर्षांची पोर कासे एक फाटके फटकूर परिनारिंगी साडीचा बडीवार गायती सुस्वर गीतात काय त्या साडीचा भर जर काय त्या साडीचा काठ सुंदर काय मौजेचा तिचा पदर यात चिती चूर गाताना खायाला मिळेना पोट भर चिंधी ना वेढाया बोट भर परिकोणाचा नारिंगी साडीवर हर्ष निर्भर ती दिसली पाहुनी तीची दैन्य स्थिती आणि मनाची रंगेल वृत्ती कीव उपजली गणदासा प्रती काय निवेदिती मोरेश्वरा पहा हो हिचे दुसरे दिवशी ती ल्याली साडी, फेर धरी ती खेळे फुगडी, दिसली इतर पोरींवर कडी, मोठी आवडी साडीची। तीच पुढे दुसरे दिवशी साडी ठेवनी पडदणी सी, गुंडाळी पूर्वील फटकुरासी, परी हिरमुसी दिसेना। नाही ल्याली केली जोगवण, तथापि तिचे पूर्वील दैन्य, गणुदासा भासे झाले विच्छिन्न, भावनेच्या भिन्नत्वे नवी साडी ठेविली सदनी, जरी आली फाटके ने सुनी, तरी दिसेना खिन्न मनी, नवतिकी उणीव साडीची। असमर्थपणे फाटके लेणे, समर्थपणे ही तैसेच करणे, या नाव दैन्य संपन्नपणे मिरवणे, भावने गुणे सुख दुःख, हेच ते गणुदासांचे कोडे, येणे परी जेव्हा उलगणे, ईशावास्याचे केळे सापडे, ठाईच पडे अर्थ बोध, ईशेचा आच्छा दिला जेथे सारा, हा अवघा ब्रह्मांडाचा पसारा, तेथे तया वीण थारा, कोण विचारा मानिया, तेही पूर्ण हेही पूर्ण, पूर्णा पासाव उद्भवले पूर्ण, पूर्णातूनी काढिता पूर्ण, राहील पूर्णची अवशेष, पोरीचे दैन्य ईश्वरी अंश, फटकूर साडी हे हित दोष, दाता देय दान हे ही अशेष, एकची ईश भरलेला मी माझे, हे पार दवडावे, निरभिमानत्वे सदा वर्तावे, त्याग पूर्वक भोग भोगावे, अभिलाषावे नच काही, ऐसी बाबांची अमोघ वाणी, प्रचिती मिळविली अनेकांनी, अप्राणांत शिर्डी न सोडुनी, जनी विजनी प्रकटत, कोणास मच्छिंदर गडावर, कोणास कोठेही असो शहर, कोल्हापूर सोलापूर रामेश्वर, इच्छा मात्र प्रकटत, कोणास आपल्या बाह्यवेशी, कोणास जागृती वा स्वप्न विशेषी, दर्शन देत अहर्निशी, पुरवीत असोशी भक्तांची, ऐसे अनुभव एक न दोन, किती शिर्डीत जरी वसती स्थान, अलक्ष प्रस्थान कोठेही, पहाही पोर कोणाची कोण, यकश्चित गरीब मोल करीन, नारिंगी साडीवरी तिचे ते गायन, निघाले मुखातून साहजिक शंका, म्हणून बाबांस पुसावी, या मोलकरिणीने ती निरसावी, तीही काकांच्या इथे असावी, रचना ही मायावी नाही का, आधीही तेथे मोलकरीण असावी, हे कैसे बाबांस ज्ञ, कृत्यर्थ बोधन वावे कसे परिते झाले झाले खास वाटले आश्चर्य गणुदासास आशंकेचा झाला निरास ईशावास्य आकळले श्रोतिया स्वयेच स्वमुखे बाबांनीच का फेडली ना शंका तेथेच हे काय जागीच नसते करवले परीत नसते महिमान कळले ईशे त्या पोरीस ही आच्छा दिले प्रकट हे केले बाबांनी आत्मयाथात्म्य निरूपण हेच सर्वोपनिषदांचे पर्यवसान हेच मोक्ष धर्म निष्कर्षण गीतार्थ प्रवचन ते हेच प्राणी भिन्न आत्मा अभिन्न आत्मा कर्तृत्व भोक्तृत्वहीन तो न अशुद्ध पाप पुण्याधीन कर्माचरण त्या नाही मी जातीने उच्च ब्राह्मण इतर मज होनी नीच वर्ण वसे ऐसे जोवरी भेद ज्ञान कर्माचरण आवश्यक मी अशरीर सर्वत्र एक मज होनी
अभिलाखना करावा हे ही जरी न घडे तर
आक्रमिता ज्ञान योग कर्म भोगची केवळ ही ब्रह्म विद्या हे उपनिषद सर्वान देती अधिकार विद वृत्ती न जोवरी झाली अभेद उपनिषद बोध शाब्दिक तरी तो ही भावा लागे जिज्ञासु आधी तोच मागे म्हणून बाबा ही पाठविले मागे मोल करीण सांगेल म्हणून स्वयंच बाबा हा बोध देते तरी हे पुढील कार्य न घडते एकमेवा द्वितीय नसते ज्ञान हे कळते बाबांचे मज
सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय।